नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पडलेल्या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं तातडीनं सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले। यंदाच्या दिवाळीत शिधापत्रिकाधारकांसाठी असलेल्या आनंदाचा शिधा उपक्रमात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्याचा निर्णय, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कृषी पंप वीज जोडण्या वेगानं पूर्ण करण्याचा आणि उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला। नांदेडमधल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता 31 पोहोचला आहे। जिल्हा आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या अत्यवस्थ रुग्णांची संख्या अचानक वाढल्यानं हे मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासन आणि विष्णुपुरीच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये कालपासून 2 नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी केली आहे। हॉंगझोऊ इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारतानं एकूण 62 पदकांची कमाई केली असून सध्या पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे। नेपाळमध्ये आज झालेल्या 2 भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले। या भूकंपाची तीव्रता 4.6 आणि 6.2 रिश्टर स्केल इतकी होती। त्याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता अशी माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली। यापैकी पहिला भूकंप आज दुपारी 2:15 आणि दुसरा भूकंप दुपारी 2:51 झाला। यामध्ये कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 316 अंकांची घसरण झाली आणि तो 65,512 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 110 अंकांची घसरण नोंदवत 19,529 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।